गाव पातळीवर बाल संरक्षण समितीची जिम्मेदारी कशी असावी?